नमस्कार, मी जागृती भावसार. लोकशाही लोकलाईव्हच्या ऑडिओ बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज 11 ऑक्टोबर बुधवार. ऐकूया आजच्या महत्वाच्या ठळक घडामोडी. जून ते सप्टेंबर दरम्यान शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीत 263 चिमुरड्यांचे हृदय खरखरग्रस्त आढळून आले आहे. त्यामुळे हृदयविकाराच्या विळख्यात सापडलेल्या लहानग्यांच्या आयुष्यात निरोगीपण पेरण्यासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाची टीम सरसावली असून मंगळवारी तज्ज्ञांनी 89 जणांची तपासणी केली आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ व राज्य शासनाकडून नोंदित बांधकाम कामगारांना मध्यान्ह व रात्रकालीन भोजन योजनेच्या लाभासाठी ग्रामपंचायतकडील याद्यांवर जास्त भर दिला आहे. लाभाच्या मागणीसाठी सर्वच ग्रामपंचायतच्या पत्राचा आशय सारखाच आहे. भुसावळ तालुक्यातील कन्हाळा व गोजेरे ग्रामपंचायतने केलेल्या ठरावातून केवळ ग्रामपंचायतने लेटर हेडवर पत्र द्यावे व आधार कार्ड आम्ही संकलित करू अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले गाळे भाड्याचे धोरण अखेर मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत निश्चित झाले. जुन्या भाड्याच्या दुप्पटपेक्षा जास्त भाड्याचे आकारणी न करण्याची महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना खुश करणारी बातमी राज्य सरकारने दिली असून केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्यात सन्मान निधी देण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मंजुरी दिली आहे. मुलींच्या समीकरणासाठी लेक लाडकी योजना राबवून गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना हे सध्या त्यांच्या अॅनिमल या चित्रपटामुळे चर्चेत आले आहे. या चित्रपटाचा टीजर रिलीज झाल्यानंतर चाहत्यांना या दोघांची केमिस्ट्री खूप आवडली आहे. त्यातच या चित्रपटाचं पहिलं गाणं हुआ मैं हे कालपासून चर्चेत आहे. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. ऐकूया आजचा प्रेरणादायी सुविचार. जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही ना, तोपर्यंत आपल्याला कोणी हरवू शकत नाही. ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडींसाठी ऐकत रहा लोकशाही लोकलाईव्ह, तुमच्या मनातलं.